आत्माच्या स्वधर्म आहे अजर अमर अविनाशी, अमर आहे अजर आहे, त्याचा काही काटछूट करू शकत नाही, त्यांना काही जर येत नाही। तर आत्मा जर मुक्त झाली किंवा पाणीच्या बुदबुद्यासारखी पाणीत किंवा परमात्मा म्हणजे विलीन झाली म्हणतात, तर नष्ट झाली, विलीन झाली म्हणजे ते आत्म्याचं जे काही संस्कार होतं ते नष्ट झालं, ते विलीन झाली, असं काही नष्ट होऊ शकत नाही। आत्मा नाशवान नाहीत, आत्मा अजर अमर अविनाशी शक्ती असल्यामुळे तिचं अस्तित्व नेहमी असतो, पण त्या आत्म्याच्या प्रकारात फरक पडू शकतो। आत्मा कमी गुणकारी, साधारण गुणकारी किंवा उत्तम गुणकारी किंवा अधिक उत्तम गुणकारी हे असू शकतो, त्या गुणाच्या स्तर प्रमाणेच आत्म्याची कॅटेगरीज आम्ही आपल्या समाजात बघतो। आणखी आम्ही नाव दिलेलं आहे तसं देवात्मा, कृष्ण राम हे लोक देवात्मा आहेत, म्हणजे त्या आत्मा देवताई गुण जास्त आहेत म्हणून त्यांना देवात्मा म्हणतात आम्ही। आणखी त्यांच्या कर्मातून हे देव पण आढळते आम्हाला, मनुष्य लोक देवात्माचे मंदिर बनवतात, आणखी देवात्माला परमात्मा म्हणून त्यांची पूजा करतात, पण देवात्मा काही परमात्मा नाहीत, परमात्मा सदा एकच आहे, आणखी सर्व मान्य आहे, सर्व धर्माचे मनुष्य आत्मा आहे, तो एकच असा बिंदू आहे त्याला परमात्मा किंवा श्रेष्ठ आत्मा म्हणून त्यांनी त्यांची व्याख्या केली आहे। तो सर्वात श्रेष्ठ आहे असंही म्हणतात, तो डोळ्याने दिसणारा नाही अदृश्य आहे असंही म्हणतात। तर जे परमात्माचे रूप, त्यांचा आकार, त्यांचे गुण हर एक प्रत्येक धर्मामध्ये तेच सांगितलेले आहे। जेव्हा आत्माचं एकच रूप आहे, त्यांचे सर्व गुण एकच आहे, मग हिंदूचा हिंदू किंवा मुसलमान किंवा ख्रिश्चन किंवा दुसऱ्या धर्माचा देव किंवा परमात्मा वेगवेगळे कसे झाले? हे तर फक्त नाव दिलेले आहेत आपल्या आपल्या धर्माच्या भाषा अनुसार, की कोणी गॉड म्हणतात, कोणी परमात्मा म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोणी त्याला जेहोवा म्हणतात, कोणी चीन मध्ये जाऊ किंवा जपान मध्ये काही दुसरं नाव ते लोक काही कोणता दुसरा शब्द ते लोक उच्चारण करीत, तर शब्द वेगळेवेगळे करून तो परमात्मा वेगळा नाही। म्हणून ही जे आमच्या बुद्धीमध्ये धारणा आहेत की आमचा परमात्मा इथे आहे, तुमचा परमात्मा इथे नको, तुमचा मंदिर इथे नको, तुमची मस्जिद इथे नको, नाही, हे आमच्या मनाचे संकीर्ण भाव आहेत। कारण की जेव्हा आत्मा शरीर सोडून या प्रकृतीच्या थोड्याशा वरती जाते, तर या प्रकृती आणखी प्रकृतीच्या संबंधीला एकदम विसरून जाते, या प्रकृती आणखी प्रकृतीच्या संबंधाचा त्यांचा काही संबंध किंवा कनेक्शन राहत नाही, आणखी आत्मा सरळ आपल्या घरी जाते। तेव्हा त्या आत्म्याला कोणत्याही शरीर, त्यांचा धर्माचा शरीर असो, त्यांचा ते आठवत नाही, त्या शरीराच्या नावाने ती आत्मा आपली ओळख दाखवत नाही किंवा ओळखत नाही। कारण की ते आत्म्याला मग आपला ओरिजिनल घर किंवा ओरिजिनल धाम म्हणा किंवा ओरिजिनल परमपिता परमात्मा म्हणा, तिची त्याला पूर्ण समज येऊन जाते, आणखी सरळ आत्मा आपली घरी जाते, आणखी खालचे लोक त्यांचे संबंधी भाई रडत असतात, आणखी ती आत्मा खुश असते, सुखी असते, कारण की ती आत्मा निर्बंधन झालेली असते। जसे आम्ही म्हणतो म्हणतात की पंछी पिंजऱ्याच्या जेव्हा बाहेर निघतो तो आपल्याला स्वतंत्र अनुभव करतो, आणखी कुठेही फिरतो त्याला काही बंधन वाटत नाही, पण पिंजऱ्यामध्ये असलेल्या आत्म्याला बंधन वाटते। हे शरीर बंधन आहेत, या बंधनच्या बाहेर निघालेल्या आत्म्याला स्वतंत्रपणे कुठेही जाता येते, कुठेही जायला, कुठेही त्यांची इच्छा असते फिरायला, त्यांना काही तिकीटची आवश्यकता नाही, पासपोर्टची आवश्यकता नाही, काही साधनाची आवश्यकता नाही, अशी फ्री एनर्जी ती आपल्याला महसूस करते, म्हणून वरतीही कधी जाऊ शकते, आणखी काही डिस्टन्स नंतर ह्या नॉलेज खूप डिटेल आहे। जेव्हा आमचा हा स्वधर्म झाला पाहिजे की या पूर्ण नॉलेजला आम्ही जवळ जाऊन शिकायला पाहिजे, कारण की ही आमचं नॉलेज आहे, आम्ही आत्मा आहोत, आम्हाला माहित पाहिजे आमचं ओरिजिनल घर, ओरिजिनल पिता कुठे आहेत, आणखी आम्ही त्यांच्याशी संबंध कसे साधावा। आता मी आत्मा या पिंजऱ्यात बंद आहे, पण तरी या पिंजऱ्याच्या दुसऱ्या इंद्रियाद्वारा मी श्रेष्ठ कर्म करून दुसऱ्यांना सुख देऊन स्वतः सुखी होऊन असं माझी जीवनशैली पाहिजे। तर परमात्म्याने आम्हाला सांगितलं आहे की मनुष्य आत्माचे गुण आत्मा संस्कार मन बुद्धी संस्कार असे असतात. त्यांना स्टडी करायला अभ्यास करायला सायन्सचे सायंटिफिक उदाहरण तयार करायला याची आवड असते. मनुष्य आत्माला अभ्यास करायची ज्ञान स्वरूप आत्माचं एक स्वधर्म आहे. आत्माचा स्वधर्म आहे शांत स्वरूप. तर ज्ञान स्वरूप आत्मा कि ते गाय मध्ये जाऊन किंवा ते लहान प्रकारचे पशु पंछी मध्ये जाऊन काय करणार. आम्ही आमच्या घरात पुष्कळदा हे पण बघितो की जे नवीन मुलं आमच्या फॅमिलीमध्ये येतात किंवा पैदा होतात आम्ही कधी कधी म्हणतो हा जो मुलगा आहे ना हे आमच्या आजोबा बरोबर गेला. ही जी मुलगी आहे ना ते आमच्या याच्या या संबंधाच्या बरोबर याच्यावर गेली का असे म्हणतो. आणखी सायंटिफिकली हे प्रूव्ह केलेले आहे आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेस द्वारा हिप्नोटिझमच्या प्रमाणे. आणखी पुनर्जन्म थिअरी पण ही सांगते की कोणतीही आत्मा जर या मनुष्य शरीर सोडून दुसऱ्या मनुष्य शरीरमध्येच गेलेली आहे. कोणती आत्माने हे सांगितलेले नाही आहे नाही सांगितले की मी मागच्या जन्ममध्ये गाय होती किंवा बकरी होती किंवा मी काही दुसऱ्या युनिट होती असं एकही उदाहरण आढळलेलं नाही. सायंटिस्टांनी पण प्रूफ केलेलं आहे. काही रेमंड मुडी असे म्हणून एक खूप हुशार सायंटिस्ट झालेले आहेत. आणखी दुसरे सायंटिस्ट झालेले आहेत. त्यांची पुस्तकं पण आहेत. त्यात तुम्ही कित्येक उदाहरण बघू शकतात. आणखी त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की मनुष्य आत्माची जी आत्मा आहे ते मनुष्य शरीरात ही जाते. हो आमच्या कर्मानुसार जर आम्ही खराब कर्म केले आहे तर मनुष्य शरीर मध्येही लुले लंगडे असे मनुष्य असतात किंवा ब्रेन खराब झालेले मुलं असतात. फ्रॉम बर्थ म्हणजे पैदा जेव्हा झाले तेव्हाच काहीतरी डिफॉर्मिटी त्यांना असते. हे होऊ शकतात. हे त्यांचं कर्माचं फल आहे. परमात्मा जे आहेत ते कुणाला कर्माचे फल देत नाही. ते कुणाला लुला लंगडा असे काही बनवत नाही. ते आत्माचे पिता आहे. पण जे आम्ही कर्म केलेले आहेत त्याच प्रमाणाने ऑटोमॅटिकली आम्हाला तसे शरीर मिळतात. ते त्या म्हणून आम्ही म्हणतात कधी कधी हा जो आहे ना इतका इतके शिवी देतो हा इतका असा म्हणजे कुत्र्यासारखा भोगो करतो. आम्ही म्हणतो कोणा कोणा मनुष्य आत्माला कारण की त्यांचे गुण काही काही असे असतात. आम्ही म्हणतो कधी कधी म्हणतो हा जो मनुष्य आहे ना साप सारखा आहे डसतो. त्याच्या तोंडात छान बोल आहेत नाही असे आम्ही उदाहरण देतो. तर मनुष्य जीवनात असे मनुष्य आम्हाला आढळू शकतात की त्यांचे गुण ची पर्सेंटेज कमी किंवा अवगुणची पर्सेंटेज जास्त आम्हाला दिसतात असं होऊ शकतात. हा जो मनुष्य आहे ना साप सारखा आहे डसतो. त्याच्या तोंडात छान बोल आहेत नाही असे आम्ही उदाहरण देतो. तर मनुष्य जीवनात असे मनुष्य आम्हाला आढळू शकतात की त्यांचे गुण ची पर्सेंटेज कमी किंवा अवगुणची पर्सेंटेज जास्त आम्हाला दिसतात असे होऊ शकतात. पण आम्ही युनिक चेंज करू शकत नाही कारण की मनुष्य आत्मा एक असा बीज आहे. तो मनुष्य आत्माच त्याही युनिट येतो. आणखी तिथेच तो कर्म करू शकतो. असेही असे पण नाही की कोणती प्रकारची आत्मा छान होऊ शकत नाही असं नाही आहे. संस्कार चेंजेबल आहेत. संस्कार चेंज करू शकतात. जसे आम्ही उदाहरण देतो की मुलं जेव्हा लहान असतात आई वडिलांची प्यार करतात. आणखी आई वडिलाला रिस्पेक्ट देतात. त्यांची आज्ञा मानतात. जेव्हा मुलं मोठे होतात शाळेत जातात कॉलेज जातात. कॉलेज झाल्यानंतर त्यांच्यात काही खराब आदते त्यांच्या जीवनात येतात, ते स्मोक करायला, सिगरेट प्यायला, तंबाखू खायला हे सुरुवात करतात. काही काही मुलं दारू किंवा शराब असे सेवन करतात. हे त्यांच्या जीवनात आधी नव्हते ही आदते. त्यांनी संघ दोष मध्ये येऊन ही आदते डेव्हलप केलेली आहेत. पण जेव्हा त्यांना माहीत होऊन जाते की ही आदत आमच्या शरीराकरिता किंवा आमच्या प्रगतीकरिता छान नाहीत, तर ज्यांना हे जाणीव होऊन जाते ते हे आदत सोडून पण देतात. तर हे संस्कार म्हणजे डीप रूटेड हॅबिट्स आम्ही अडॉप्ट करू शकतो, डेव्हलप करू शकतो, आणखी त्यांचा नाशही करू शकतो. हे सगळे आमच्या आंतरिक समज किंवा ज्ञानाचा प्रकाश जेव्हा आम्हाला मिळतात हे सगळं कंट्रोलमध्ये आहेत. तर जसे आम्ही व्यसन मुक्त होऊ शकतो तसेच आम्ही क्रोध मुक्त होऊ शकतो. आमच्या या इन्स्टिट्यूशन मध्ये मी तुम्हाला लाखो परिवार सांगणार की त्यांच्या घरात किंकी त्यांच्या स्वभावामध्ये आपसात व्यवहार करताना क्रोध कधी येत नाही. ते पहिले क्रोधी होते, आम्ही सगळे पहिले क्रोधी होतो. या म्हणजे असे विकार काही ना काही पर्सेंटेज, कारण की कलयुग आहे, कलयुग मध्ये प्रत्येक आत्माला विकारी व्हावंच लागते. कारण की आत्मा आपलं कर्म करून करून आता शेवटच्या थडीवर आलेली आहेत. म्हणून आमच्या आत्म्याची जी क्वालिटीज आहे, जी गुण आहे, ते कमी कमी होत 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 आता सर्वात कमी आलेली आहेत. जसे आम्ही उदाहरणला आम्ही सांगू शकतो की चंद्रमा जेव्हा पौर्णिमा असते तर फुल मून असतात, आणखी जेव्हा अमावस्या असते तर कोर असतात. चंद्रमा तोच आहे, त्याचा प्रकाश पण छिपलेला आहे, दिसत नाही, फक्त कोर राहिलेली आहे. तसंच आत्मा जेव्हा सतयुग मध्ये होती संपूर्ण 16 कला संपूर्ण होती, काही खराबी नव्हती, आम्हाला तंदुरुस्त बॉडी होती, कोणती प्रकारची बिमारी नव्हती. आता अनेक प्रकारची बिमारी आमच्या शरीराला लागते, कारण की शरीर हा जो तत्व आहे हा तत्व पण आता बुढा झालेला आहे, जीर्ण झालेला आहे. जमिनीत काही आता ताकद राहिलेली नाही आहे. म्हणून हे जे व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट आम्ही खातो याच्यातही लोक आता ते कीटनाशक असे छिडकतात की त्यांनाही खाताना मनांना भीती वाटते की याच्यात काही कीटनाशक दवाई तर छिडकलेली नाही. ही संपूर्ण प्रकृती पोल्यूट कशी झाली आहे, आमची आत्मा पोल्यूट झालेली आहे. आणखी एक दुसऱ्याला काही द्यायची भावना नाही, घ्यायची भावना आहे. अनेक प्रकारचे मनुष्य असतात, कोणी मनुष्य असतात की कोणी दिलं तर घेणार, काही मनुष्य असे असतात दिलं तरी घेणार नाही, काही मनुष्य असे असतात कोणाचा छिनून घेईल, आणखी काही मनुष्य असे असतात हत्या करून घेईल. आता तुम्हीच विचार करा कोणत्या प्रकारच्या मनुष्याला आम्ही काय म्हणायचं, काय समजायचं. आम्ही जे हत्या करून घेतात त्यांना काय आम्ही मनुष्य म्हणू की दानव म्हणू. हे मनुष्य आजकालचे कसे झालेले आहे, कारण की ते विसरलेले आहे. त्यांना माहित नाही आहे की त्यांचा बाप कोण आहे, त्यांना जायचं कुठे आहे, आणखी जे कर्म जे करून राहिले त्या कर्माचा परिणाम त्यांना तिथे आणखी इथे काय प्रमाणे भोगावं लागेल त्यांची त्यांना कल्पना नाही. म्हणून हे अति आवश्यक आहे की आम्ही सर्व आत्म्यांना आपली कर्म फिलॉसॉफी कशी आहे, आम्ही कसे काय कर्म करून आपल्या जीवनात स्वतः किंवा दुसऱ्याला आम्ही सुख देऊ शकतो यांची आम्ही जाणीव करून घेतली पाहिजे. आणखी हे पण आमच्या जीवनाचा एक लक्ष झालेलं पाहिजे. आजकाल आम्ही कोणत्याही मुला मुलींना कॉलेजच्या शाळेच्या उच्च माध्यमिक वर्गाच्या स्टँडर्डच्या मुला मुलींना आम्ही जर प्रश्न केलं, मी करतो, आमच्या इथे पुष्कळ कॉलेजचे विद्यार्थी वगैरे येतात की तुमच्या जीवनाचं लक्ष काय आहे, तर सायन्सचे स्टुडंट असले तर ते सायन्सचे संबंधित आपलं जबाब देणार, आणखी काही दुसऱ्या संबंधाचे असेल तर दुसऱ्या संबंधात देणार. पण त्यांचा विचार असं येत नाही की मी श्रेष्ठ मनुष्य बनायची माझी इच्छा आहे, किंवा मी असा मनुष्य बनणं चाहतो की माझ्या प्रत्येकाला अनेकाला सुख भेटलं पाहिजे, अशी काही त्यांची इच्छा होत नाही, त्यांचं लक्ष होत नाही. जेणे की आमची जी कर्म असतात त्याचप्रमाणे आमची कर्मही असतात. म्हणून ही जाणीव लहान मुलांना किंवा मिडल एज लोकांना किंवा म्हाताऱ्यांना सर्वांना ही ही जी नॉलेज आहे त्याचं ज्ञान होणं आवश्यक आहे. कारण की आमचे जे कर्म आहेत ते आमच्या समज आणखी जे आमची धारणा आहे जे आम्ही धारण केलेलं आहे आमच्या मनात त्याचप्रमाणे आमचे कर्म होतात. म्हणून आमची धारणा जर श्रेष्ठ असली वास्तविक असली ते आमचे कर्मही आम्हाला सुख देते. ओम शांती.
सुगंधात त्या जीवन मा सुखमय हो तसे सुगंधात त्या जीवन माझे सुखमय हो तसे
कुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य आणि रविवारी भरपूर मनोरंजन दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन प्रस्तुती ब्रह्मा कुमारी।